नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा, वितरकांकडे जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असा सल्ला सरकारनं दिला आहे. एलपीजी वितरणाच्या बाबतीत होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आधारित एलपीजी वितरण आता 90% वाढवण्यात आलं आहे. तसंच 5 किलोचे छोटे एफटीएल सिलेंडर ओळखीच्या किंवा पत्त्याच्या कोणत्याही वैध पुराव्याशिवाय एलपीजी वितरकांकडे उपलब्ध होतील अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान एलपीजी घेऊन येणाऱ्या भारताच्या ग्रीन आशा या जहाजानं होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या पार केली आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर या सामुद्रधुनीतून आलेलं हे 9वं भारतीय जहाज आहे. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेत नेहमी आघाडीवर राहणारा पक्ष म्हणून देश प्रथम या तत्वावर भाजप कार्य करत आहे. कार्यकर्त्यांची निस्वार्थ सेवा, अटळ समर्पण आणि सुशासनाबद्दलची निष्ठा हीच पक्षाची खरी ताकद असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं भाजप कटिबद्ध असून आपला सामूहिक संकल्प देशाला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व संकल्पांची यशस्वी पूर्तता करून दाखवल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत नरीमन पॉईंट इथं भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत साधना सप्ताहाअंतर्गत विविध महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात उन्नती पोर्टल आणि कर्मयोगी कर्तव्य कार्यक्रम यांच्या राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीचा आराखडा सादर करण्यात आला. मिशन कर्मयोगी उपक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख करत या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासात लक्षणीय प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात काल 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद पार पडली. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बौद्धरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. आयुष मंत्रालयाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं उद्या योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 जून रोजी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून हा योग महोत्सव होणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल बुलढाणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योग साधनेमध्ये 7000 अधिक योग साधक सहभागी होणार आहेत. सर्वजण एकत्र येऊया, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी योगाच्या या प्रवासात सहभागी होऊन एक पाऊल पुढे टाकूया असं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि दिल्ली पोलीस विशेष पथक यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी गटाशी संबंधित 2 संशयितांना अटक केली. ही कारवाई ठाणे आणि कुर्ला इथं करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली. पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताची दिव्यांग तिरंदाज पायल नाघीनं भारताच्याच तिरंदाज शीतल देवी हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. बँकॉक इथं झालेल्या स्पर्धेत भारताला सर्वाधिक 7 सुवर्णपदकं मिळाली आहेत. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कायाकिंग या जलक्रीडा स्पर्धेला कालपासून सांगली इथं प्रारंभ झाला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. विविध क्रीडा प्रकारात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 372 खेळाडूंना राज्य शासनाच्या सेवेमध्ये थेट सामावून घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. या स्पर्धेमध्ये देशभरातल्या 40 विद्यापीठांचे जवळपास 685 खेळाडू सहभागी झाले आहेत. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धा सुरू आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या संघानं पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.